स्तोत्र संहिता अध्याय 74 असाफाचे मस्किल बोधपर स्तोत्र। हे देवा, तू आम्हास कायमचे का टाकिले आहे? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो? जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरिता खंडणी भरून सोडविले तिचे, व ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर। सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलाकडे पाय उचलून चल। वैर्याने पवित्र स्थानाची अगदी नासाडी केली आहे। तुझ्या सभागृहात तुझ्या शत्रूंनी हल्लकल्लोळ मांडिला आहे। त्यांनी आपले ध्वज चिन्हांसाठी उभारिले आहेत। दाट झाडीवर कुऱ्हाड उचलणाऱ्या लोकांसारखे ते दिसले। त्याचे एकंदर नक्षीकाम ते कुऱ्हाडीने व हातोड्याने फोडून टाकितात। त्यांनी तुझ्या पवित्र स्थानाला आग लाविली आहे। तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळविले आहे। ते आपल्या मनाशी म्हणाले, आपण यांचा नायनाट करून टाकू। त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकिली आहेत। आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाहीत। कोणी संदेष्टा उरला नाही। असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही। हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भत्सना सदा करणार काय? तू आपला हात म्हणजे आपला उजवा हात का आवरून धरितोस? तो आपल्या छातीवरून काढून तू त्याचा संहार कर। तरी देव पुरातन कालापासूनचा माझा राजा आहे। पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे। तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागिला। जलाशयातील मगरींची मस्तके तू ठेचून टाकली। तू लिव्याथानाच्या मस्तकाचा चुराडा केला। ओसाड प्रदेशातील प्राण्यास तो तू खाऊ घातला। तू झरा खोदून जलप्रवाह बाहेर काढिला। तू निरंतर वाहणाऱ्या नद्या सुकवून टाकिल्या। दिवस तुझा आहे, रात्रही तुझी आहे। चंद्र व सूर्य तूच स्थापन केले। पृथ्वीच्या सर्व सीमा तूच ठरविल्या। उन्हाळा व हिवाळा हे तूच केले। हे परमेश्वरा, वैर्याने कशी विटंबना मांडिली आहे? मूर्ख राष्ट्राने तुझ्या नावाची कशी निंदा चालविली आहे हे लक्षात असू दे। तू आपल्या कबूतराला श्वापदापुढे टाकू नको। आपल्या दीनजनांच्या प्राणांचा विसर कायमचा पडू देऊ नको। तू कराराकडे लक्ष दे, कारण देशाचे कोणे कोपरे केवळ जुल्माची स्थाने झाली आहेत। पीडितास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नको। दीन व दरिद्री तुझ्या नावाची स्तुती करोत। हे देवा, उठ, तू स्वतःच आपला वाद चालीऊ। मूर्ख तुझी निंदा कशी नित्य करीत आहे हे लक्षात आण। शत्रूंची आरडाओरड, तुझ्या विरुद्ध उठणाऱ्यांचा गोंगाट एकसारखा वर तुझ्यापर्यंत पोचत आहे तो विसरू नको।